प्रकरण 5 सैतानाच्या पद्धती। तुम्ही तरुण असतानाच जर सैतानाला विरोध केला नाही तर त्याचा वाईट परिणाम पृथ्वीवरील तुमच्या जीवनावरच होणार नाही तर तुमच्या सार्वकालिकतेवर देखील होईल। तुम्ही मोठे होण्याची सैतान वाट बघणार नाही, तो तुमच्या लहान वयातच तुमच्यावर हल्ले करण्यास सुरुवात करतो। तो आता तुमच्यावर हल्ले करीत आहे, तुम्हाला त्याच्या पद्धतींची माहिती असायलाच हवी। शोकांतिका ही आहे की अनेक लोकांच्या मनामध्ये सैतानाविषयीची संकल्पना ओनिडा टीव्हीच्या जाहिरातीपासून तयार झाली आहे। देवाच्या वचनाच्या शिक्षणातून त्यांना सैतानाची माहिती नाही। त्यांना वाटते की सैतानाला दोन शिंगे आहेत, पंजे, मोठमोठी नखे आहेत आणि हिरवी शेपटी आहे आणि तो आपल्याला इजा करण्याकरता आपल्या जवळ नाही। परंतु बायबल मध्ये आपण वाचतो की सैतानाचे असे भीतीदायक रूप नाही। सैतान हा एक आत्मा आहे आणि असे रूप धारण करून आपल्या जवळ यायला तो मूर्खही नाही। कारण त्याने तसे केले असते तर लोक त्याच्यापासून सावध होऊन दूर पळाले असते, मग तो लोकांना कसा भौकवू शकला असता। सैतान आत्मविश्वासी असून चलाक कपटी आहे। तो प्रथम तुमचा भरवसा जिंकतो आणि नंतर तुम्हाला फसवतो। बायबल सांगते की सैतान प्रकाशाच्या दूतासारखा येतो। बायबल सांगते की तो आकर्षक आहे। तो प्रकाशाच्या दूतासारखा येत असल्यामुळे त्याला संपूर्ण जगाला फसवणारा असे म्हटले आहे। प्रकटीकरण 12:9 कराटेचे एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो। अनेकांना वाटते की कराटे किंवा मार्शल आर्ट आत्मसंरक्षणासाठी आहे, परंतु हे अर्ध सत्य आहे। योगा ज्याप्रमाणे केवळ शरीराचा व्यायाम नसून तो लोकांना सूक्ष्मपणे सूर्याची पूजा करण्यास सूर्य नमस्काराद्वारे शिकवतो, तसेच कराटे पटूंच्या मागे सैतानी शक्ती सहाय्यक असते। कराटेचे दुष्टात्मे देखील आहेत। कराटेचे दुष्टात्मे मी भूतग्रस्त लोकांमध्ये पाहिले आहेत, परंतु लोकांपुढे कराटेचे स्वरूप निरुपद्रवी असे ठेवले आहे आणि सांगण्यात आले आहे की कराटे आत्मसंरक्षणासाठी आहे। एदेन बागेमध्ये सैतान हव्येकडे फार मोहक आकर्षक होऊन आला। जर तो तसा आला नसता, घृणित आकर्षण नसलेला असा आला असता, तर हव्वा त्याच्यापासून दूर पळाली असती। नवीन करार आणि जुना करार या दोघांची सुरुवात लोकांना सैतान परीक्षेत पाडत असण्यापासून होते। जुन्या कराराची सुरुवात सैतान आदाम व हव्वेला परीक्षेत पाडण्यापासून होते। उत्पत्ती 3:10 नवीन कराराची सुरुवात सैतान येशूची परीक्षा घेत असल्यापासून होते। मत्तय 4 यावरून आपल्याला कळते की आपल्याला सैतानाच्या पद्धती कळाव्यात ह्याला बायबल महत्व देते। सैतानाच्या पद्धती आपल्याला कळणे फार महत्वाचे आहे। जर आपण आदाम व हव्येप्रमाणे सैतानाचा सल्ला ऐकला तर आपले पतन होईल, परंतु जर आपण येशू प्रमाणे सैतानाला आडवे होऊन उत्तर दिले तर आपण विजयी ठरू। येशूचा पाण्याने बाप्तिस्मा झाला व पवित्र आत्म्याने त्याचा अभिषेक केल्यावर लगेच सैतानाने येशूची अरण्यामध्ये परीक्षा घेतली। येशूने त्याचे सेवाकार्य सुरू करण्याआधी त्याची परीक्षा झाली। सर्वप्रथम आपण वाचतो की पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेले जेणेकरून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी। लूक 4:1 पवित्र आत्म्याने येशूची व सैतानाची भेट घडवून आणली हे ऐकून आश्चर्य वाटेल। काही जणांना वाटते की पवित्र आत्मा लोकांना डोंगरावर दर्शन देण्याकरता नेतो, तसेच देवाचे व स्वर्गाचे प्रकटीकरण घडवण्याकरता नेतो। होय, तो असे करतो, परंतु सैतान आपली परीक्षा घेईल अशा ठिकाणी देखील पवित्र आत्मा आपल्याला नेतो। तुम्हाला कळावे की पवित्र आत्मा आपल्याला अशा ठिकाणी नेत नाही ज्या ठिकाणी आपल्याला इजा होईल। पवित्र शास्त्रातील एका वचनातून लूक 4:1 आपल्याला कळते की परीक्षा आपल्या हितासाठी असतात। तसे नसते तर पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेले नसते की सैतानाने येशूची परीक्षा घ्यावी। त्याने आपल्याला देखील त्या ठिकाणी नेले नसते जिथे सैतान आपली परीक्षा घेईल। देव कोणाचीही परीक्षा घेत नाही, परंतु सैतानाने आपली परीक्षा घेण्याकरता तो सैतानाला परवानगी देतो। सैतानाने घेतलेल्या परीक्षांचे वेळापत्रक बघा। येशूने 40 दिवस व 40 रात्र उपास केल्यानंतर येशू भुकेला असताना सैतान येशूकडे येशूची परीक्षा घेण्याकरता आला। जेव्हा आपण शारीरिकरित्या अशक्त असतो, मानसिक व भावनात्मक तणावात असतो, तेव्हा सैतान आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो। दुसरी गोष्ट अशी आहे की पवित्र आत्म्याद्वारे येशूचा अभिषेक झाल्यानंतर आणि स्वर्गातून येशू विषयी संतोषवाणी झाल्यानंतर सैतान येशूकडे आला। देवाकडून आपल्याला विपुल आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर सैतान आपल्याकडे येतो। सैतानाच्या आडाख्यांपासून आणि षडयंत्रापासून आपण सावध असावे। देवाने आपल्याला आशीर्वादित केल्याबरोबर सैतान आपल्यामध्ये गर्व आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा जेव्हा आपण परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतो, आजारी असतो किंवा शारीरिक रीतीने थकलेले असतो, तेव्हा सैतान येऊन आपल्याला निराश करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपण पाप करावे। आपल्याला सैतानाचे आडाखे व षडयंत्र ओळखता यावे म्हणून आधीच देवाने वचन दिले आहे। सैतान कशा रीतीने येतो व केव्हा येतो, तो कोणत्या गोष्टींची भुरळ घालतो, कशा रीतीने फसवतो हे आपल्याला सांगितले आहे। त्याचप्रमाणे येशूने त्याच्यावर कशा प्रकारे विजय प्राप्त केला याविषयीची माहिती बायबलमध्ये आहे। सैतानाने येऊन सुरुवात कशी केली? सर्वप्रथम त्याने येशूच्या शारीरिक गरजांविषयी येशूची परीक्षा घेतली। सैतानाने येशूला सुचवले, तू जर देवाचा पुत्र आहेस तर धोंड्यांना भाकरी होण्याची आज्ञा कर। अशाच प्रकारे आपल्याकडे देखील सैतान येतो। तो आपल्याला मोहात पाडतो की आपण आपल्या नैसर्गिक शारीरिक गरजा अनैसर्गिक पद्धतीने मिळवाव्यात आणि तृप्त व्हावे। परंतु येशू सावध होता। येशूने सैतानाला उत्तर दिले, असे लिहिले आहे। 1000 वर्षांपूर्वी सैतान हव्वेकडे आला तेव्हा सैतानाने देवाच्या वचनाविषयीचा प्रश्न पुढे ठेवला। सैतान म्हणाला, देवाने असे म्हटले आहे का की जगामध्ये असे एकच पुस्तक आहे ज्याचा सैतान मनापासून द्वेष करतो? हे पुस्तक म्हणजे देवाचे वचन, बायबल, आपले पवित्र शास्त्र आहे। सैतान देवाच्या वचनाचा म्हणजे बायबलचा का द्वेष करतो? कारण सैतान कसा झाला, त्याचे आडाखे व षडयंत्र कोणते याविषयी बायबल मध्ये लिहिले आहे। त्याहून अधिक म्हणजे वधस्तंभावर सैतानाला पराभूत करण्यात आले आहे व येशू पुन्हा पृथ्वीवर येणार तेव्हा सैतानाचा शेवटचा न्याय होईल ह्याविषयी बायबल मध्ये लिहिले आहे। म्हणून सैतान बायबलचा मनापासून द्वेष करतो। म्हणूनच सैतान बायबलचा द्वेष करतो आणि पूर्ण प्रयत्न करतो की लोकांनी बायबल पवित्र शास्त्र वाचू नये. बायबल वाचण्याऐवजी सैतान तुम्हाला कादंबरी किंवा कॉमिक्स वाचण्याची सोय करून देईल. सैतानाला माहित आहे की कादंबरी किंवा कॉमिक्स आपल्याला सैतानावर विजय मिळवण्याकरता मदत करत नाही, तर केवळ बायबलच करते. येशू पृथ्वीवर आला तेव्हा तो तुम्हा आम्हासारखा मानव होऊन आला व आपली होते तशीच त्याचीही परीक्षा झाली. इब्रीकरास पत्र 2:17 आणि 4:15 का? जेणेकरून त्याने आपल्या करता कित्ता व्हावे म्हणून तो आपल्याला म्हणू शकतो, मला अनुसरा, माझे उदाहरण पुढे ठेवा. या ठिकाणी आपण येशूचा कोणता कित्ता अनुसरावा? आपली परीक्षा होत असताना आपण सैतानाला देवाच्या वचनातून उत्तर द्यावे. येशूने हव्येप्रमाणे सैतानाशी चर्चा केली नाही किंवा वादही घातला नाही. अन्नाविषयी येशूने सैतानाशी चर्चा केली नाही. देवाच्या वचनामध्ये जे लिहिले आहे त्याचेच येशूला महत्व होते. माझ्या मित्रांनो, तुम्ही हे एक तत्व घेऊन जर जीवन जगलात तर तुम्ही येशू प्रमाणे सैतानावर विजय मिळवाल. हे तत्व पुढील प्रमाणे मांडता येईल. देवाने त्याच्या वचनामध्ये जे लिहिले आहे त्याच्याच अधीन मी राहीन. येशूने देवाच्या वचनातून जे उत्तर दिले ते सैतानाच्या तीनही मोहांवर विजय देणारे होते. आपल्याला येशूच्या वागण्यात व हव्येच्या वागण्यात फार मोठा विरोधाभास दिसतो. येशूसाठी देवाचे वचन अन्नापेक्षा फार महत्वाचे होते. म्हणजेच येशूसाठी अन्नापेक्षा देवाचे वचन वाचणे, ते समजून घेणे व देवाच्या वचनाप्रमाणे करणे हे महत्वाचे होते. म्हणूनच येशू जुन्या करारातील वचनातून सैतानाला उत्तर देत आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. माझ्या तरुण मित्रांनो, याचा अर्थ तुम्हाला कळतो का? सैतानावर विजय मिळवण्याकरता उपयोगी असलेले पहिले तत्व म्हणजे आपल्या शारीरिक गरजा तृप्त करण्यापेक्षा देवाचे वचन महत्वाचे आहे. मग या शारीरिक गरजा अन्न असो, पाणी असो किंवा लैंगिक असो, जर तुम्ही या तत्वाला महत्व दिले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच सैतान तुम्हाला सहज फसवेल. सैतान येऊन तुम्हाला सांगेल की रोज देवाचे वचन वाचण्यापेक्षा अन्न खाणे महत्वाचे आहे. असे अनेक विश्वासणारे आहेत जे सैतानाच्या या लबाडीवर विश्वास ठेवतात. या गोष्टीचे प्रमाण आपल्या पुढे आहेच. पहा, आपल्याला सर्वत्र दिसतेच की आपण नियमितपणे देवाचे वचन वाचत नाही, कारण आपण तसे करण्यास विसरतो किंवा व्यस्त असतो. परंतु आपण अन्न खाण्यास, जेवण्यास कधीही विसरत नाही किंवा व्यस्त असलो तरी अन्न खातोच. दिवसातून 3 किंवा 4 वेळाही त्यांच्याकडे त्यासाठी वेळ असतो, पण देवाच्या वचनाचे मनन करण्यास ते कायम विसरतात किंवा त्यांच्याकडे वेळच नसतो. विश्वासणाऱ्यांना कोणी फसवले आहे आणि अशक्त केले आहे? नक्कीच सैतानानेच. आपल्या पुढे येशूचे किती सुंदर उदाहरण आहे की त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपास केला तरी त्याने अन्नापेक्षा म्हणजे शारीरिक गरजांपेक्षा देवाच्या वचनाला अधिक महत्व दिले. जे लोक आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला प्रथम प्राधान्य देतात ते लोक सातत्याने विजयी जीवन जगत राहतात. 1 योहान 2:14 मध्ये प्रेषित योहानाने तरुणांना बोध केला आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही बलवान आहात, तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. इतर दुसऱ्या मार्गाने सैतानावर विजय मिळवणे अशक्यच आहे. तरुणांनो, मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की तुम्ही रोज न चुकता देवाचे वचन वाचावे व त्यावर मनन करावे. आता दुसऱ्या परीक्षेकडे पहा. या ठिकाणी सैतान येशूला म्हणत आहे की येशूने मंदिराच्या शिरोभागावरून खाली उडी घ्यावी व देवाचे संरक्षण मिळवावे. ही परीक्षा किंवा हा मोह प्रसिद्धीच्या मागे धावण्याचा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा आहे. दुसऱ्या शब्दात सैतान असे सांगत आहे की खाली असलेल्या लोकांना येशूने दाखवून द्यावे की त्याने उडी मारली आहे तरी त्याला इजा झाली नाही, लोकांकडून वाहवा मिळवावी. अशा प्रकारे सैतान येशूला सांगत आहे की येशूने प्रसिद्धी प्राप्त करून घ्यावी. एका प्रकारे सैतान येशूला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत होता. त्याची ही एक चाल होती. सैतान तुम्हाला देखील मोहात पाडेल की तुम्ही प्रसिद्धी प्राप्त करून घ्यावी आणि स्वतःचेच गौरव करून घ्यावी, दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळवावी आणि एक महान व्यक्ती तुम्ही आहात असे लोकांना दाखवावे. पहा, असा मोह घालताना सैतान देवाच्या वचनाचा दुरुपयोग करीत आहे. दूत तुला झेलून धरतील, तुम्हाला मोहात पाडून भकविताना सैतान शास्त्रातील वचनांचा दुरुपयोग करून भरकटविण्यास सफल होऊ इच्छितो. पवित्र शास्त्र खरोखर काय सांगते याविषयी तुम्हाला माहिती नसली तर तुम्ही फसले जाल. सैतान सुचवतो, येशूच्या नावात काहीतरी दिखाव्याचे करावे जेणेकरून प्रसिद्धी मिळेल. अनेक ख्रिस्ती लोकांनी स्वतःचे नाव खराब केले आहे कारण त्यांनी अशाच प्रकारच्या मूर्खपणाच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा देवाच्या वचनाचा दुरुपयोग करून देवाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, असे अनेक विश्वासणारे आहेत जे आजारी पडल्यावर मुळीच औषध घेत नाहीत. त्यांच्या या विश्वासाकरिता देवाच्या वचनात कोणताही आधार नाही. त्यांना असे वाटते की ते देवावर पूर्ण भरोसा करीत आहेत. असे करणे म्हणजे मंदिरावरून उडी मारण्याप्रमाणेच आहे. असे करताना ते अपेक्षा करीतात की देवदूतांनी त्यांना अलौकिक संरक्षण पुरवावे. शेवटी ते आजाराने मरण पावतात आणि ख्रिस्ती तर आणि अविश्वासणाऱ्यांमध्ये येशूचे नाव वाईट केले जाते. ख्रिस्ती तर आणि अविश्वासणाऱ्या लोकांना वाटू लागते की ख्रिस्ती विश्वास मूर्खपणाचा वेडा व ख्रिस्ती धर्म हा कट्टरपंथी आहे. मग सैतान मागे बसून हसतो कारण त्याची अशीच इच्छा असते. तो विश्वासणाऱ्यांना अशा प्रकारे आत्महत्या करण्यास सांगत आहे. विष घेऊन आत्महत्या करण्यास तो सांगत नाही तर देवाने आपल्याकरता बनवलेले औषध आपण नाकारून मरावे असे तो आपल्याला नकळत सांगतो. अशा प्रकारे देवाच्या अनेक दासांचे मरण झाले आहे. त्यांनी देवाच्या राज्याच्या वाढीसाठी फार मोठे सेवा कार्य केले परंतु सैतानाच्या या मोहाला बळी पडून त्यांनी औषध घेतले नाही आणि त्यांना अकाली मरण आले. सैतान नेहमी देवाच्या लोकांना मूर्खपणाच्या गोष्टी करण्याचा मोह घालतो. देवाच्या लोकांनी देवाच्या वचनाच्या शिक्षणाविरुद्ध व आत्म्याविरुद्ध वागावे अशी सैतानाची इच्छा असते. काही करून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह सैतान आणतो. परंतु आपण स्वतःला नम्र केल्यास व देवाच्या अधीन राहिल्यास आपण सैतानाच्या मोहांवर विजय मिळवू. याकरता आपल्याला स्वतःच्या गौरवाचा त्याग करावा लागेल. आपण स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करू नये. सैतानाने येशू पुढे शास्त्रातील वचन मांडले, तेव्हा येशूने सैतानाला देवाच्या वचनातूनच उत्तर दिले. येशू म्हणाला, असे देखील लिहिले आहे, तू आपला देव ह्याची परीक्षा पाहू नको. आपण मूर्खपणाच्या व अनावश्यक गोष्टी करून देवाला परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न करू नये. अशा मूर्खपणाच्या गोष्टी करून आपण अपेक्षा बाळगू नये की घडणाऱ्या वाईट परिणामांपासून देवाने आपले संरक्षण करावे. आता तिसरा मोह बघूया. आता इथे शेवटी सैतानाची कायम इच्छा ही आहे की त्याची आराधना व्हावी. सैतानाने येशूला म्हटले, तू नमन करून माझी भक्ती करशील तर मी जगातील सर्व वैभव तुला देईन. जगातील वैभव हे आपल्या सर्वांकरिताच फार भयंकर मोह आहे. पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान, पद, अधिकार इत्यादी. सैतान म्हणतो, ह्यापैकी तुला काय हवे आहे? मला सांग, मी तुला देईन, परंतु माझ्या पुढे वाक, मला नमन कर आणि माझीच भक्ती कर, मग मी हे सगळं तुला देईन. सैतान म्हणेल, तुला परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल, पहिला क्रमांक मिळवायचा असेल, तर मला नमन कर, लाज दे, प्रश्नपत्रिका मिळव, लाज दे, परीक्षकाला खरेदी कर, जास्त गुण मिळवायचे असतील तर परीक्षेमध्ये बघून ली. आज असे करण्याद्वारे अनेक लोक सैतानाला नमन करीत आहेत आणि त्याची भक्ती करीत आहेत. सैतानाचे षडयंत्र जाणून घेणे फार महत्वाचे आहे ना तरुणांनो? होय, नक्कीच. जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये बघून लिहिता, कॉपी करता, तेव्हा तुम्ही सैतानाला नमन करता आणि म्हणता, सैताना मी तुझी आज्ञा पाळतो, मी पुस्तकाचे पान फाडून किंवा गणिताचे सूत्र कागदावर लिहून ते परीक्षेच्या खोलीत नेईन आणि लपून त्यातून पाहून लिही. ह्या दिवसांमध्ये असे कॉपी करण्याचे अनेक मार्ग तरुणांनी शोधून काढले आहेत, कारण सैतान फार हुशार आहे. त्याचे अनुसरण करणाऱ्यांना तो सर्व परीने मदत करतो. जर सैतानाने येशू पुढे जगातील वैभव देण्याचा प्रस्ताव मांडला, तर तो तुमच्या पुढे देखील मांडणार नाही का? तुम्ही मोठे होताना सैतान तुमच्या पुढे नवीन नवीन विशेष असे प्रस्ताव मांडेल. जगात असे लोक आहेत जे खोटे कागदपत्र तयार करतात, कागदपत्रांवर खोट्या सह्या करतात, पैशाच्या व्यवहारात घोटाळे करतात, अधार्मिकतेने चालतात, आणखी थोडा पैसा, प्रसिद्धी आणि उच्च पद मिळवण्याकरता निरनिराळ्या प्रकारे चलाखी करतात. सैतान लोकांना सतत म्हणत आहे, तुम्हाला काय हवे आहे मला सांगा, मी ते तुम्हाला देईन. सैतानाच्या अशा मोहाला येशू ख्रिस्ताने एकच उत्तर दिले, माझ्या पुढून निघून जा, असे लिहिले आहे, तू केवळ आपला देव ह्याचीच भक्ती कर व त्याची सेवा कर. मत्तय 4:10. सैतानाच्या षडयंत्रांना उत्तर देण्याकरता आपल्याकडे किती अद्भुत असे देवाचे वचन आहे. हे वचन आपल्याला ताकीद देते. तरुणांनो, या वयामध्ये तुमच्याकडे देवाच्या वचनाचा प्रकाश आहे, म्हणून तुम्ही धन्य व आशीर्वादित आहात. जर तुम्हाला जगामध्ये जगिक गोष्टी मिळवण्याचा मोह झाला, तर त्याकरिता तुम्हाला तुमच्या चारित्र्याची व शीलाची किंमत मोजून द्यावी लागेल. तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्ही काय निवडाल? लक्षात असू द्या की येशूने सैतानाला जे म्हटले तेच तुम्ही म्हणावे आणि येशूचे अनुकरण करावे. सैतान तुम्हाला मोहात पाडून म्हणेल, तुम्ही धार्मिक असण्याची गरज नाही, सत्य बोलण्याची गरज नाही, थोडेसे खोटे बोला आणि तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी मिळतील, तेव्हा तुम्ही सैतानाला उत्तर द्यावे, सैताना माझ्यापासून चालता हो, मी तुझे ऐकणार नाही. असे लिहिले आहे की सर्वांनी केवळ देवालाच नमन करावे व देवाचीच भक्ती करावी. मी येशूला अनुसरतो. सैतानाला सुरुवातीपासूनच वाटते की लोकांनी त्याची भक्ती करावी, म्हणूनच तर तो देवासारखा होऊ पाहत होता. त्याला माहित होत की केवळ देवाचीच भक्ती करणे उचित आहे. त्याची इच्छा होती की इतर दूतांनी त्याची भक्ती करावी. सैतानाला वाटत होते की आदामाच्या वंशजांनी त्याची भक्ती करावी. सैतानाला असे देखील वाटत होते की येशूने सुद्धा त्याची भक्ती करावी. येशू पुढे असता सैतान यशस्वी झाला नाही, परंतु अनेक लोकांना फसवताना सैतान यशस्वी होतो. जगातील अनेक लोक, अनेक विश्वासणारे जगातील गोष्टी मिळवण्याकरता तडजोड करतात आणि सैतानाचे ऐकतात. आज लाखो लोक सैतानाला नमन करीत आहेत. त्यांना जाणीव नसते की जेव्हा ते पाप करतात किंवा सत्सद विवेक बुद्धीच्या विरुद्ध वागतात तेव्हा ते सैतानाला नमन करीत असतात. ते असे का करतात? ते जगातील वैभव मिळवण्याकरता असे करतात. जेव्हा तुम्हाला यश, प्रसिद्धी, अधिकार, परीक्षेत यश हवे असते तेव्हा सैतान तुमच्याकडे येतो आणि म्हणतो, हे सर्व मी तुम्हाला देईन, मी सांगतो त्याप्रमाणे करा, मी सांगतो तिकडे जा. आणि तुम्ही जाणून घ्यावे की सैतान जे काही शिकवतो ती सर्व लबाडी असते, तरी देखील तुम्ही पुढे पाऊल टाकता आणि सैतानाचे ऐकता तेव्हा तुम्ही सैतानाला नमन करता. तुम्ही सैतानाचे असे ऐकता तेव्हा तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणू शकता का? मुळीच नाही. जी व्यक्ती सैताना पुढे गुडघे टेकते ती व्यक्ती ख्रिस्ती असू शकत नाही. जर आम्ही मागील वर्षांमध्ये सैताना पुढे गुडघे टेकले आहेत तर आता आम्ही काय करावे? जर असे केले असेल तर पश्चाताप करावा. जे चोरून किंवा लबाडी करून मिळवले आहे त्याची परतफेड करावी. येशूकडे क्षमा मागावी आणि विनंती करावी की त्याने आपल्याला शुद्ध करावे. तर चला, वेळ न दवडता हे चांगले पाऊल आत्ताच उचला, अन्यथा सैतान तुमच्या जीवनावर राज्य करीत राहील.